आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य विधानसभेच्या अध्यक्षपदावर आमदार राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड. विरोधकांचा शपथविधीवरचा बहिष्कार मागे. देशाच्या सीमा संरक्षणाला मजबूती देण्याचं काम सीमा सुरक्षा दल करत असल्याचं अमित शहा यांचं प्रतिपादन. बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा भारतावर 10 गडी राखून विजय. मालिकेत 1-1 अशी बरोबरी. आणि फेंजल चक्रीवादळाचा परिणाम ओसरल्याने राज्यात पुन्हा गारठा वाढणार असा हवामान विभागाचा अंदाज. राज्य विधानसभेच्या अध्यक्षपदावर आमदार राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. आज दुपारी नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. विधानसभा अध्यक्षपदासाठी आज दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत होती, मात्र अन्य कोणाचाही अर्ज दाखल न झाल्यानं नार्वेकर यांची निवड बिनविरोध होत आहे. राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी तात्पुरते अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी 105 नवनिर्वाचित आमदारांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ दिली. काल अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 173 नवनिर्वाचित आमदारांनी शपथ घेतली होती. महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित आमदारांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या वापराचा निषेध म्हणून काल शपथ घ्यायला नकार दिला होता. आज अधिवेशनाचं कामकाज सुरू होण्याआधी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली, त्यात बहिष्कार मागे घेऊन सदस्यत्वाची शपथ घेण्याचा निर्णय झाला. शपथविधीनंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. आज शपथ घेतलेल्यांमध्ये नाना पटोले, राधाकृष्ण विखे पाटील, दिलीप सोपल, मंगलप्रभात लोढा, नितीन राऊत, विजय वडेट्टीवार, चंद्रशेखर बावनकुळे, भास्कर जाधव, जितेंद्र आव्हाड, अब्दुल सत्तार, अमित देशमुख, अस्लम शेख, तानाजी सावंत, आदित्य ठाकरे यांचाही सहभाग होता. अजूनही विनय कोरे, जयंत पाटील, उत्तम जानकर, शेखर निकम, विलास भुमरे, वरुण सरदेसाई, मनोज जामसुतकर आणि सुनील शेळके अशा 8 सदस्यांचा शपथविधी शिल्लक आहे. दरम्यान सत्ताधारी महायुतीच्या सदस्यांनी आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली आणि इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा विरोध करणाऱ्या महाविकास आघाडीचा निषेध केला. सदाखोत, गोपीचंद पडळकर, विजय देशमुख, बालाजी किणीकर हे सदस्य या घोषणाबाजीत सहभागी झाले होते. तत्पूर्वी ईव्हीएमवर शंका घेणं हा राज्यघटनेचा अपमान असल्याची टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. ते म्हणाले,
हा खोटाडेपणा आहे, उमेदवारांचा अपमान आहे. मग महाविकास आघाडीचे जे लोक ईव्हीएमवर निवडून आले त्या सर्वांनी राजीनामे दिले पाहिजे. महाविकास आघाडीला वाटतं ना की आमची मशीन चूक आहे, त्या निवडणूक आयोगाची मशीन चूक आहे, सर्वांनीच राजीनामे द्या ना. कितीतरी निवडणूक आम्ही हरलो आहे, आम्ही तेव्हा ईव्हीएमवर दोष दिला नाही. निवडणूक जे काही पराभव झाला त्यातनं आम्ही काही शिकलो आणि त्यातनं आम्ही पुढे गेलो. पवार साहेबांनी या पराभवातून शिकलं पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे.
मतपत्रिकेवर मतदान घेण्यावरून चर्चेत आलेल्या सोलापूर जिल्ह्यातल्या मार्कडवाडी गावाला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. यावेळी आमदार उत्तम जानकर हे देखील उपस्थित होते. मार्कडवाडी ग्रामस्थांनी स्वतःच्या मतांची पडताळणी करण्यासाठी मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा निर्णय घेतल्यास त्यावर प्रशासनानं आक्षेप घेण्याचं काहीही कारण नाही असंही ते म्हणाले. मतपत्रिकेवर मतदान घेण्यासाठी गावोगावी ठराव घेण्याची सूचना त्यांनी दिली. लोकशाही टिकवण्यासाठी ईव्हीएम मशीन नको ही चळवळ अधिक तीव्र करण्याची गरज आहे असं ते म्हणाले. मार्कडवाडीतल्या लोकांचं प्रतिज्ञापत्र घेऊन निवडणूक आयोगाला भेटणार असल्याचं आमदार उत्तम जानकर यावेळी म्हणाले. निवडणूक आयोग जर मतपत्रिकेवर निवडणूक घ्यायला तयार असेल तर आपणही आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवण्यास तयार आहोत असं जानकर यांनी सांगितलं. राज्यघटनेतल्या तरतुदींनुसार निवडणूक आयोग स्वायत्त संस्था आहे, मात्र निवडणूक आयुक्त निवडण्याच्या प्रक्रियेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी फेरफार केली. अप्रत्यक्षपणे सरकारच आयुक्तांची नेमणूक करत असून त्यामुळे आयोग सरकारला अपेक्षितच काम करतो असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. सातारच्या काँग्रेस भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. निवडणूक आयोगाची स्वायत्तता धोक्यात आली असून त्याची कार्यपद्धती आता सरकारी खात्याप्रमाणेच झाली आहे असं ते म्हणाले. मतदानासाठी ईव्हीएम वापराविरोधात देशव्यापी आंदोलन छेडणार असल्याचं सांगून त्याअंतर्गत सह्यांची मोहीम राबवणार असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. सीमा सुरक्षा दल गेली 6 दशकं देशाच्या सीमा सुरक्षेला मजबूती देण्याचं महत्त्वपूर्ण काम करत आहे असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. ते आज जोधपूरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. सीमा सुरक्षा दलाच्या योगदानाशिवाय देशासमोरच्या सुरक्षा आव्हानांना सामोरं जाणं अशक्य असल्याचंही ते म्हणाले. जोधपूरमधल्या सीमा सुरक्षा दलाच्या राजस्थान फ्रंटिरियर हेडक्वार्टरमध्ये पहिल्यांदाच संचलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. संचलनात स्वदेशी हेलिकॉप्टर ध्रुव आणि MI-17 देखील सहभागी झाली आहेत. यासोबतच श्वान पथकही या कार्यक्रमात सहभागी झालं असून या कार्यक्रमात 7 सैनिकांना शौर्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. या कार्यक्रमाचा आकाशवाणी वृत्तांत आज रात्री 8 वाजता प्रसारित करण्यात येणार आहे. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून रोज रात्री 8:05 प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र आज रात्री 8:30 प्रसारित होईल. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघांमध्ये आज ब्रिस्बेन इथं झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारतावर 122 धावांनी विजय मिळवला. या विजयासोबत ऑस्ट्रेलियानं 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर जॉर्जिया आणि एलिसे यांच्या शतकी खेळींच्या जोरावर निर्धारित 50 षटकात 8 बाद 371 धावा केल्या. विजयासाठी 372 धावांचा पाठलाग करताना भारताचा संपूर्ण संघ 44 षटकं आणि 5 चेंडूंमध्ये 249 धावा करून माघारी परतला. भारताच्या वतीनं सलामीला आलेल्या रुचा घोष हिनं सर्वाधिक 54 धावा केल्या तर ऑस्ट्रेलियाच्या अॅनाबेल हिनं भारताच्या 4 खेळाडूंना बाद केलं. मालिकेतला 3रा आणि अखेरचा सामना येत्या 11 डिसेंबरला पर्थ इथं होणार आहे. दुबई इथं सुरू असलेल्या 19 वर्षांखालच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बांगलादेशनं भारतासमोर विजयासाठी 199 धावांचं आव्हान ठेवलं आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 7 षटकात 2 बाद 28 धावा झाल्या होत्या. बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेतला ॲडलेड इथं झालेल्या दुसऱ्या दिवसरात्र सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा 10 गडी राखून पराभव केला. या विजयासोबतच ऑस्ट्रेलियानं 5 सामन्यांच्या या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. आज सामन्याच्या 3र्या दिवशी भारतानं आपला 2रा डाव 5 बाद 128 धावसंख्येवरून पुढे सुरू केला. मात्र दिवसाच्या 1ल्या षटकात ऋषभ पंत माघारी परतला. त्यानंतरही भारताचे फलंदाज ठराविक अंतरानं बाद होत गेले आणि भारताचा 2रा डाव केवळ 175 धावातच आटोपला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स यानं भारताचा 95 संघ बाद केला. भारताच्या वतीनं नितीश रेड्डी यानं सर्वाधिक 42 धावा केल्या. ऑस्ट्रेलियानं 1ल्या डावात भारतावर 157 धावांची आघाडी घेतली होती त्यामुळे 2र्या डावात त्यांच्यासमोर विजयासाठी केवळ 19 धावांचं आव्हान उरलं. ते ऑस्ट्रेलियानं एकही गडी न गमावता पूर्ण केलं. 1ल्या डावातला शतकवीर ट्रॅव्हिस हेड याला सामनावीराच्या किताबानं गौरवलं गेलं. मालिकेतला 3रा सामना येत्या 14 डिसेंबरपासून ब्रिस्बेन इथं होणार आहे. गेल्या आठवड्यात तमिळनाडूच्या समुद्रात तयार झालेल्या फेंजल चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यातल्या थंडीत घट होऊन ढगाळ वातावरण तयार झालं होतं. मात्र फेंजलचा प्रभाव ओसरल्यानंतर आता पुन्हा राज्यात थंडी परतण्याची शक्यता आहे. पुढच्या 2 दिवसात राज्यात काही भागात हलक्या सरींची शक्यता असली तरी उर्वरित भागात हवामान कोरडं होण्यास सुरुवात झाल्यानं आता राज्यात गारठा वाढणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधानसभेच्या अध्यक्षपदावर आमदार राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड. विरोधकांचा शपथविधीवरचा बहिष्कार मागे. देशाच्या सीमा संरक्षणाला मजबूती देण्याचं काम सीमा सुरक्षा दल करत असल्याचं अमित शहा यांचं प्रतिपादन. बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या 2र्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा भारतावर 10 गडी राखून विजय. मालिकेत 1-1 अशी बरोबरी. आणि फेंजल चक्रीवादळाचा परिणाम ओसरल्याने राज्यात पुन्हा गारठा वाढणार असा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.